पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्फुरदाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिं। महेशं सुरेशं सुरारार्तिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यंगभूषं विरूपाक्षमिन्द्वर्कवक्त्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभुं पंचवक्त्रं सदानन्दमीडे प्रभुं पंचवक्त्रं सदानन्दमीडे प्रभुं पंचवक्त्रं। गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपं भवं भास्वरं भस्मनाभूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रं। शिवाकांत शंभो शशांकार्धमौले महेशान शूलिन जटाजूटधारिन त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप। परात्मानमेकं जगद्वीजमाद्यं निरीहं निराकारमोंकारवेद्यं यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वं। भूमिर्न चापो न वह्निर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा न ग्रीष्मो न शीतं न देशो न वेषो न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीडे न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीडे न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीडे। अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं वासकं वासकानां तुरीयं तमः परमाद्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम्। नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य। शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत्र शिवाकांत शांत स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्य त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्य त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्य। ಶಂಭೋ ಮಹೇಶ ಕರುಣಾಮಯ ಶೂಲಪಾಣಿ ಗೌರೀಪತೆ ಪಶುಪತೆ ಪಶುಪಾಶನಾಶಿನ್ ಕಾಶೀಪತೆ ಕರುಣಾಯ ಜಗದೇತದೇಕ ಸ್ವಂ ಹಂಸಿ ಪಾಸಿ ವಿಧದಾಸಿ ಮಹೇಶ್ವರೋಸಿ ತ್ವತ್ತೋ ಜಗದ್ಭವತಿ ದೇವ ಭವ ಸ್ಮರಾರೆ ತ್ವಯೈವ ತಿಷ್ಠತಿ ಜಗನ್ಮೃಡ ವಿಶ್ವನಾಥ ತ್ವಯ್ಯೈವ ಗಚ್ಚತಿ ಲಯಂ ಜಗದೇವ ತದೀಶ ಲಿಂಗಾತ್ಮಕಂ ಹರ ಚರಾಚರ ವಿಶ್ವರೂಪಿನ್ ಲಿಂಗಾತ್ಮಕಂ ಹರ ಚರಾಚರ ವಿಶ್ವರೂಪಿನ್ ಲಿಂಗಾತ್ಮಕಂ ಹರ ಚರಾಚರ ವಿಶ್ವರೂಪಿನ್ ಲಿಂಗಾತ್ಮಕಂ ಹರ ಚರಾಚರ ವಿಶ್ವರೂಪಿನ್ ಲಿಂಗಾತ್ಮಕಂ ಹರ ಚರಾಚರ ವಿಶ್ವರೂಪಿನ್.